आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक भान जपत प्रचाराच्या भाषणांचा दर्जा चांगला राखून आदर्श उदाहरण घालून द्यावं असं निवडणूक आयोगाचं आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या प्रचाराकरता आज भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमध्ये सभा तर मुंबईत घाटकोपरमध्ये रोड शो। इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर गरीब कुटुंबांना दरमहा 10 किलो अन्नधान्य मोफत देण्याचं काँग्रेसचं आश्वासन। भारतीय वायुसेनेच्या स्वदेश निर्मित भीष्म क्यूब या मोबाईल रुग्णालयाचं यशस्वी परीक्षण आणि नोबेल पारितोषिक विजेती लेखिका एलिस मिनरो यांचं निधन। निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक भान जपत प्रचारातील भाषणांचा दर्जा चांगला राखून आदर्श उदाहरण घालून द्यावं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। देशाच्या सामाजिक सलोख्याला तडा जाऊ नये म्हणून निवडणूक प्रचारसभांची भाषा संयत ठेवणं ही प्रथमतः नेत्यांची जबाबदारी आहे असंही आयोगानं म्हटलं आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी 16 मार्चला आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून विविध राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारींपैकी 90% तक्रारी निकाली काढण्यात आल्याचंही आयोगानं सांगितलं। विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून दाखल झालेल्या आचारसंहिता भंगाच्या 425 ठळक तक्रारींपैकी 400 तक्रारींवर आवश्यक कारवाई किंवा त्यांचं निराकरण करण्यात आलं आहे। काँग्रेस आणि भाजप वगळता अन्य कुठल्याही राजकीय पक्षानं दाखल केलेली एकही तक्रार प्रलंबित नसल्याचं देखील आयोगानं नमूद केलं। आयोगानं दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसनं 170 भाजपनं 95 तर इतर पक्षांनी 160 तक्रारी दाखल केल्या आहेत। यापैकी काँग्रेस आणि भाजपनं परस्परांच्या विरोधात दाखल केलेल्या काही तक्रारी प्रलंबित आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातल्या 11 जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे। या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे। प्रधानमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी आज नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत। दुपारी निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं त्यांची सभा होईल। त्यानंतर ते कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेला संबोधित करतील आणि संध्याकाळी मोदी मुंबईत घाटकोपर इथं रोड शो करणार आहेत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही आज नाशिकमध्ये सभा होणार आहेत। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली। नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा 10 किलो अन्नधान्य मोफत दिलं जाईल असं आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज दिलं। उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं मल्लिकार्जुन खरगे आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली। यावेळी खरगे बोलत होते। देशातल्या तरुणांना रोजगार मिळत नाही, जागा रिक्त असूनही नोकर भरती केली जात नाही असा आरोप खरगे यांनी केला। तसंच आपलं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करणार असल्याचंही खरगे म्हणाले। तर इंडिया आघाडीला लोकांचा पाठिंबा मिळत असून उत्तर प्रदेश आणि देशभरात आपण सर्वाधिक जागा जिंकू असा विश्वास समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी व्यक्त केला। तसंच आपलं सरकार आल्यावर सर्व सरकारी रिक्त जागांवर नोकर भरती करू असंही यादव म्हणाले। श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल। वैद्यकीय क्षेत्रात संशोधन शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यासाठी नवी दिल्लीच्या एम्स या संस्थेनं युनिव्हर्सिटी ऑफ बोस्टन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे। दोन्ही संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात या करारावर स्वाक्षऱ्या केल्या। कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, शैक्षणिक परिषदा, एकत्रित पदवी अभ्यासक्रम राबवणे असे उपक्रम आता या दोन्ही संस्था एकत्रितपणे करतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। भारतीय वायुसेनेच्या स्वदेश निर्मित भीष्म क्यूब या मोबाईल रुग्णालयाचं आज आग्रा इथं यशस्वी परीक्षण झालं. हे अत्याधुनिक मोबाईल रुग्णालय भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री या भव्य उपक्रमाचा एक भाग आहे. या रुग्णालयामुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि तत्पर आरोग्य सेवा देता येईल असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. या मोबाईल रुग्णालयात एकावेळी जवळपास 200 रुग्णांवर उपचार करता येतील. वॉटरप्रूफ, कमी वजनाचं आणि अत्याधुनिक असं हे मोबाईल रुग्णालय आपत्कालीन परिस्थितीतल्या वैद्यकीय सेवेसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून उभारण्यात आला आहे. नोबेल पारितोषिक विजेती लेखिका एलिस मिनरो यांचं सोमवारी निधन झालं. 92 वर्षांच्या मिनरो यांना विस्मरणाचा आजार होता. त्यांना 2013 नोबेल पुरस्कार मिळाला. नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कॅनेडियन लेखिका. समकालीन लघु कथा लेखनात स्वामिनी म्हणून नोबेल समितीनं त्यांचा गौरव केला होता. कथांमधला दृष्टिकोन आणि करुणा या संदर्भात त्यांची रशियन लेखक अंतो चेकोव यांच्याशी तुलना केली जाते. गव्हर्नर जनरल अवॉर्ड हा कॅनडाचा सर्वोच्च पुरस्कार 1968 त्यांना मिळाला होता. 2009 मिनरो यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आज भाजपच्या महिला आघाडीनं निदर्शनं केली. गेल्या आठवड्यात केजरीवाल यांच्या खासगी सचिवानं राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. केजरीवाल हे महिला विरोधी असल्याचं सांगत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 30 मे पर्यंत वाढवली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणी सीबीआय सध्या सिसोदिया यांची चौकशी करत आहे. त्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं. मुंबईत घाटकोपर परिसरात गेल्या सोमवारी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आणखी 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले. कोसळलेलं होर्डिंग आणि अन्य राळारोडा हटवण्याचं काम अद्याप सुरू आहे. घटनास्थळावर पेट्रोल पंप असल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे काम काळजीपूर्वक करावं लागत आहे. पेट्रोल पंपावर आज अचानक आग लागली होती, मात्र ती ताबडतोब आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत 14 जण मरण पावले तर 88 जण जखमी झाले असून त्यातल्या 43 जणांवर राजावाडे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी होर्डिंग मालकावर गुन्हा दाखल झाला असून तो फरार आहे. राजस्थानमध्ये झुंझुन जिल्ह्यात काल हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या संरक्षण चमूचे 14 अधिकारी आणि कर्मचारी कोळशाच्या खाणीत अडकले होते. त्यातल्या तिघांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. खाणीत जाणाऱ्या लिफ्टचा दोर तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. 100 मीटर खोलीवर अडकलेल्यांना सोडवण्यासाठी बचाव पथकाचं काम सुरू आहे. वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी हजर आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. पंजाब किंग्स संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे, तर राजस्थान रॉयल्सचा अव्वल 4 संघात स्थान मिळवण्याचं लक्ष असेल. दरम्यान काल रात्री दिल्ली इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट संघाचा 19 धावांनी पराभव केला. टेबल टेनिसपटू मनिका बात्राने जागतिक स्तरावर पहिल्या 25 खेळाडूंच्या यादीत स्थान पटकावलं आहे. सौदी स्मॅशमधल्या उत्तम कामगिरीनं तिला 24वा क्रमांक मिळाला आहे. या सामन्याआधी 39 क्रमांकावर असलेली मनिका 15 क्रमांकांची झेप घेऊन 24व्या क्रमांकावर पोहोचली. एफआयएच हॉकी स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघ आज बेल्जियमला रवाना झाला. भारताचा पहिला सामना 22 मे रोजी अर्जेंटिनासोबत होणार आहे. त्यानंतर 23 आणि 25 मे रोजी बेल्जियमशी तर 26 मे रोजी पुन्हा एकदा अर्जेंटिनाशी भारताची लढत होईल. त्यानंतरच्या टप्प्यात लंडनमध्ये भारताचा सामना जर्मनी आणि इंग्लंडशी होणार आहे. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्वाची असल्याचं भारतीय कर्णधार हनमनप्रीत सिंग यानं सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक भान जपत प्रचाराच्या भाषणांचा दर्जा चांगला राखून आदर्श उदाहरण घालून द्यावं असं निवडणूक आयोगाचं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या प्रचाराकरता आज भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमध्ये सभा तर मुंबईत घाटकोपरमध्ये रोड शो. इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यास गरीब कुटुंबांना दरमहा 10 किलो अन्नधान्य मोफत देण्याचं काँग्रेसचं आश्वासन. भारतीय वायुसेनेच्या स्वदेश निर्मित भीष्म क्यूब या मोबाईल रुग्णालयाचं यशस्वी परीक्षण आणि नोबेल पारितोषिक विजेती लेखिका एलिस म्युनरो यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.